तिथला पत्र अध्याय एक। नमस्कार। देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल ह्याच्याकडून, जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले, त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले। आपल्या सामायिक असलेल्या विश्वासाप्रमाणे माझे खरी लेखवृत्तीत यास देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो। वडिलांची नेमणूक। मी तुला क्रेत बेतावर यासाठी ठेवून आलो की तू पूर्ण न झालेल्या गोष्टीची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे। ज्याला नेमवायचा तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारे असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी। अध्यक्ष हा देवाचा कारभार आहे म्हणून तो निर्दोष असावा। तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनितीने पैसे मिळवणारा नसावा, तर आतिथ्यप्रिय, चांगलपणाची आवड धरणारा, मर्यादेशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरून राहणारा असा असावा। यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयास ही शक्तिमान व्हावे। खोटे शिक्षण। हे महत्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत, जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवतात। मी विशेष करून जे सुंतात झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे। त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत। त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलतापालत करतात। त्यांच्यामधील एका संदेशाने म्हणाले आहे की क्रेती लोक हे नेहमीच लबाड पशुसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत। ही साक्ष खरे आहे, तरी त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर। यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्याकडे आणि सत्याकडून वळवणाऱ्या मनुष्याच्या आज्ञेकडे लक्ष देऊ नये। विश्वासात खंबीर व्हावे। जे शुद्ध आहेत अशा लोकांस सर्व गोष्टी शुद्ध आहेत, पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवित नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही, पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलिन आहेत। ते लोक आम्ही देवाला ओळखतो असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात। ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात।